सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:11 झालेत. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज के दिन इतिहास में क्या हुआ था ये जानने का टाइम हो गया है. आजच आपल्या सौरव गांगुलीचा वाढदिवस असतो. माजी कर्णधार 1972 मध्ये जन्माला आला होता. हॅपी बर्थडे. नीतू सिंग कपूर यांचा जन्मही आजच झाला होता 1958 मध्ये. त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्याच दिवशी एक महत्वपूर्ण घटनाही घडली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म झाला होता 1922 मध्ये. आणि 1910 साली आजच्याच दिवशी एक फार महत्वपूर्ण घटना घडली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना लंडनमध्ये अटक करून मोरिया बेटातून हिंदुस्थानात नेत असताना मार्सेलेस बंदरानजीक त्यांनी जहाजाच्या पोर्ट होलमधून समुद्रात तोडी घेतली होती. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर खऱ्या अर्थानं त्या ईश्वरतुल्य पर्सनॅलिटीला सलाम करत ग्रेट ग्रँड मस्ती मधला एक ट्रॅक प्ले करतोय. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एमवर रुद्र आहे तुमच्यासोबत. बजाते राहो.